आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0 मान्यता. मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा. आता सविस्तर बातम्या. 7.5 अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या विजेची शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे थकीत जुने वीज बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथं सत्कार सोहळ्याच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटींचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. राज्यात 52% भाग अवर्षण प्रवण असताना दुसरीकडे अनेक भागात पावसाचं पाणी समुद्रात जाऊन वाया जातं. गोदावरी तापी खोऱ्यात हे पाणी यावं याकरता वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारं पाणी उचललं जाईल आणि सुमारे 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं आणि निकृष्ट किंवा बनावट बियाण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नव्या धोरणात QR कोडद्वारे बियाण्यांचा मागोवा ई लॅब प्रणाली आधुनिक तपासणी पद्धती आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासह शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत अकोला इथं डेपो क्रमांक 2 मध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात मोठे बदल होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची गरज अधिक महत्वाची बनल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतातील सेमीकंडक्टर रचना आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्लीत आज मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की सेमिकॉन 1.0च्या यशानंतर भारताला जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळानं मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 62,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती पुढील 5 वर्षांसाठी लागू असेल. देशात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीकरता या योजनेसंदर्भात माहिती देताना वैष्णव यांनी सांगितलं की
आज जो कॅबिनेट ने अप्रूव्ह किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम उसका आउटले 62,500 करोड़ रुपीज का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए हैं क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
याशिवाय मंत्रिमंडळानं आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026 यालाही मंजुरी दिली आहे. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता साधणं हा या धोरणाचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर इथं मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 2000 ब्रासच्या परवान्याच्या तुलनेत सुमारे 33,000 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचा आरोप असून दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यावर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला 25 नवसंशोधकांची निवड करण्यात येणार असून प्रत्येक स्टार्टअपला एका वर्षासाठी दरमहा 25,000 रुपयांचं सीड फंडिंग दिलं जाणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. यासंदर्भात पक्षाकडे कोणतीही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या मात्र पक्ष याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसगट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलंय. हा पर्याय योग्य वाटतो मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा वेगवेगळं बोलवू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील मुक्त व्यापार करार आजपासून लागू झालाय. या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही सीमाशुल्क आकारलं जाणार नाही. कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज न्हावाशेवा बंदरातून रवाना करण्यात आली. यानिमित्तानं मुंबईतील ब्रिटिश उप उच्चायुक्तालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या करारामुळे व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देखील हा करार दोन्ही देशातील व्यापारासाठी नवी दारं उघडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले आहे. नागपुरात रामरक्षा महाआरती कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलताना प्रभू श्रीरामाच्या नावावर राजकारण आणि भ्रष्टाचार होऊ नये असं ते म्हणाले. नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाअंतर्गत सिंथेटिक एथलेटिक्स ट्रॅक एस्ट्रोटर्फ हॉकी मैदान शूटिंग रेंज बहुउद्देशीय इनडोअर हॉल आर्चरी रेंज आधुनिक व्यायामशाळा तसंच खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीचा संपूर्ण निधी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना होणार आहे. अमेरिकेतील अटलांटा इथं हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याआधी टेक्सस इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हवामान. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं भंडारा गोंदिया नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट ताशी 40-50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता. मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.